पुढची नोंद आहे पर्यावरण शिक्षण, एन्व्हायरमेंट एज्युकेशन. पर्यावरण आणि त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाज जागृतीसाठीचं शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास हा या ज्ञानशाखेचा नवा उपक्रम आहे. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे. पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. वाढती लोकसंख्या, वाढतं औद्योगिकरण, बदललेली उपभोक्तावादाकडे झुकणारी जीवनशैली, नैसर्गिक साधनांचा मर्यादेबाहेर उपयोग आणि मनुष्याची बेफिकीर वृत्ती यामुळे होणारं जल, वायू, ध्वनी, अंतराळ आणि भूमी प्रदूषणाचे इतर घटक ज्यांच्यामुळे अशा प्रकारचं प्रदूषण होतं आणि इतर अनेक पर्यावरणीय समस्या यांनी जगभर गंभीर स्वरूप धारण केलं आहे. त्यामुळं सजीवांचं आणि पर्यायानं मानवाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. पर्यावरणाच्या संरचनेचं, स्वरूपाचं आणि त्याच्या विविध घटकांचं ज्ञान देऊन प्रत्येक व्यक्तीला एक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनवणं गरजेचं झालेलं आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे, म्हणूनच शिक्षणाच्या सर्व स्तरावर आज पर्यावरण शिक्षण दिलं जात आहे. पर्यावरण अभ्यासामध्ये मनुष्यास आणि त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचं अस्तित्व कायम राखण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणं हे पर्यावरण शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पर्यावरण शिक्षणामुळे अध्ययन करता पर्यावरणाच्या क्षेत्रातील समस्या आणि आव्हानांचं स्वरूप समजून घेऊन त्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करू शकतो. तसंच पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक सकारात्मक अभिवृत्तींचा, मूल्यांचा आणि पर्यावरण नैतिकतेचा विकास होईल व त्यांना शाश्वत विकासासाठी आवश्यक पर्यावरण संगत कृती करण्याची अभिप्रेरणा मिळेल अशी अपेक्षा केली जाते. पर्यावरण शिक्षणामध्ये खालील घटकावर अधिक भर दिला आहे. पर्यावरण आणि पर्यावरणीय आव्हानं याविषयी संवेदनशीलता आणि जाणीव, पर्यावरण आणि पर्यावरणाची आव्हानं याविषयीचं आकलन आणि ज्ञान, पर्यावरणीय गुणवत्ता टिकवण्यासाठीची मदत आणि त्यासंबंधीच्या वृत्तीत वाढ, पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठीचं कौशल्य, पर्यावरणीय कार्यक्रमामध्ये उपलब्ध ज्ञानाचा वापर आणि सहभाग. पर्यावरण शिक्षणाच्या व्यापक संज्ञेमध्ये पर्यावरणाविषयी लोकजागृती, लोकशिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमं, छापील माहिती इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरण शिक्षण हे पारंपरिक तसंच अपारंपरिक शिक्षण आहे. यात बाह्य शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षण या पद्धतींचा उपयोग केला जातो. पर्यावरणीय घटक आणि समस्या या बाबतीतील आधुनिक विचारप्रणाली आणि कार्यक्षम दृष्टिकोन विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकात रुजवणं हे पर्यावरण शिक्षणाचं ध्येय आहे. निसर्गाविषयी कृतज्ञता, संसाधनांचं संधारण, शाश्वत विकास आणि पारिस्थितिकीय संतुलन यासाठी पर्यावरण शिक्षणाची नितांत गरज आहे. ही नोंद भांडारकर केशव यांनी लिहिली होती.